सप्तम सर्ग परशुरामांची भेट। श्री महादेव म्हणाले, श्री रामचंद्र मिथिला नगरीपासून 3 योजने दूर गेले असता नृपश्रेष्ठ दशरथांना अतिशय घोर असे अपशकुन दिसू लागले। तेव्हा वसिष्ठांना प्रणाम करून त्यांनी विचारले, अहो मुनिश्रेष्ठ, काय आहे हे? येथे चारी बाजूंना भयंकर अपशकुन दिसून येत आहेत। तेव्हा वसिष्ठ म्हणाले, या अपशकुनाने कोणते तरी आगामी भय दर्शवले जात आहे, तरी पण लवकरच तुम्हाला पुन्हा अभय प्राप्त होईल, कारण शुभ सुजवणारे मृग हे तुमच्या उजव्या बाजूने जात आहेत। वसिष्ठ असे बोलत आहे तोच फार भयंकर असा वारा वाहू लागला। त्या वाऱ्याने सर्वांना त्रस्त केले। धुळीचा वर्षाव करीत त्या वाऱ्याने सर्वांचे डोळे मिटावेस लावले। त्यानंतर दशरथ पुढे जात असतानाच एक तेजोगोल समोरून येत असलेला त्यांना दिसला। त्यानंतर कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी, विजेच्या पुंजाप्रमाणे कांतिमय, तेजाने संपन्न, निळ्या मेघाप्रमाणे तेज असणारे, उंच, जटाजुटाने विभूषित, हातामध्ये धनुष्य आणि परशु धारण करणारे, प्राण्यांचा नाश करणाऱ्या साक्षात काळाप्रमाणे भासणारे असे जमदग्नी पुत्र परशुराम येत आहेत असे त्या प्रतापी दशरथ राजांना समोर दिसले। कार्तवीर अर्जुनाचा वध करणारे, गर्विष्ठ क्षत्रियांच्या अभिमानाचे मर्दन करणारे, जणू दुसऱ्या यमराजाप्रमाणे असणारे अशा जमदग्नी नंदन परशुरामांना पराक्रमी दशरथाने पाहिले। त्यांना पाहताच महाराज दशरथ भयभीत झाले आणि अर्घ्य इत्यादीने त्याची पूजा करण्याचे विसरून जाऊन रक्षण करा असे म्हणू लागले। दंडवत प्रणाम करून ते म्हणाले, माझ्या पुत्राचे रक्षण करा। अशी प्रार्थना करणाऱ्या त्या राजाकडे मुळीच लक्ष न देता क्रोधाने ज्यांचे अंग थरथरत आहे असे परशुराम रघुश्रेष्ठ श्री रामचंद्रांना निष्ठुरपणाने म्हणाले, अरे अधम क्षत्रिया, तू राम या माझ्याच नावाने व्यवहार करीत आहेस, तेव्हा जर तू खरा क्षत्रिय असशील तर चट दिशी माझ्याबरोबर द्वंद्व युद्ध कर। एक जुने पुराणे जीर्ण शीर्ण धनुष्य तोडून तू उगाच प्रौढी मिरवत आहेस। हे राघवा, जर या वैष्णव धनुष्याला तू दोरी लावलीस तर मी तुझ्याबरोबर युद्ध करीन, नाही तर मी आत्ताच तुम्हा सर्वांना ठार करीन, कारण मी क्षत्रियांचा अंत करणार आहे। परशुराम असे बोलत असता पृथ्वी चळचळा कापू लागली आणि सर्वांच्या डोळ्यापुढे अंधकार पसरला। तेव्हा दशरथ नंदन वीरश्रेष्ठ रामाने परशुरामाकडे रागाने पाहिले आणि त्यांच्या हातातून धनुष्य हिसकावून घेतले। सहजपणे त्याच्यावर दोरी चढवली, भात्यातून एक बाण घेतला, तो धनुष्याला जोडला आणि मग दोरी खेचून पराक्रमी श्रीराम भृगुनंदन परशुरामाला म्हणाले, अरे ब्राह्मणा, माझे वचन ऐका, माझा बाण हा अमोघ आहे, त्या बाणाचे लक्ष दाखवा। आपल्या पुण्याने जिंकलेले लोक अथवा तुमचे 2 चरण यापैकी एक बाणाचे लक्ष म्हणून माझ्या आज्ञेने ताबडतोब सांगा, त्याचा वध मी या बाणाने करेन, त्यामुळे तुम्ही इहलोके आणि परलोके कुठेही जाऊ शकणार नाही। मी तुमच्याबरोबर कसे वागावे हे आता तुम्ही चटकन माझ्या आज्ञेने मला सांगा। रामचंद्र असे बोलत असतानाच भृगुनंदन परशुरामाचे मुख निस्तेज झाले। मग पूर्वीच्या वृत्तांताचे स्मरण करीत ते बोले, अहो रामा, अहो महाबाहो, तुम्ही परमेश्वर आहात हे मला आत्ता कळले आहे। विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यांचे कारण असणारे पुराण पुरुष भगवान विष्णू तुम्ही आहात। बालपणी मी भगवान विष्णूची तपाने आराधना करण्यासाठी पवित्र अशा चक्रतीर्थावर गेलो होतो। तेथे दररोज अनन्य बुद्धीने मी तप करीत असता परमात्म्या नारायणांना मी संतुष्ट केले। त्यावेळी हे रघुश्रेष्ठा, शंख चक्र गदा धारण करणाऱ्या आणि प्रसन्न मुखकमल असणाऱ्या देवेश्वर विष्णूने प्रसन्न होऊन मला सांगितले, श्री भगवान म्हणाले, हे ब्राह्मणा, तपस्या सोडून तू आता उठ, तुझे महान तप सफल झाले, माझ्या चैतन्याच्या अंशाने तू युक्त झालास। ज्याच्यासाठी हे तप करण्याचे श्रम तू घेतलेस त्या तुझ्या पित्याचा घात करणाऱ्या हैहर श्रेष्ठ कार्तवीर्याचा वध कर। त्यानंतर 21 वेळा सर्व क्षत्रियांना ठार करून संपूर्ण पृथ्वी कश्यपाला दान देऊन शांती धारण कर। अविनाशी परमात्मा असा मी त्रेतायुगाच्या प्रारंभी दशरथाचा पुत्र होऊन राम या नावाने जन्मास येईन, त्यावेळी सीता या माझ्या शक्तीसह मला तू पाहशील, त्यानंतर पूर्वी तुला दिलेले माझे तेज मी पुन्हा तुझ्याकडून परत घेईन। नंतर तू तपस्या करीत ब्रह्मदेवाच्या एका दिवसापर्यंत कल्पांतापर्यंत या पृथ्वीवर राहा, असे सांगून ते भगवान विष्णू अंतर्धान पावले आणि मग त्यांनी जसे सांगितले होते तसेच मी केले। हे रामा, ते विष्णू तुम्ही आहात। ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेला अनुसरून तुम्ही जन्माला आलेले आहात। तुमचे जे तेज माझ्या ठिकाणी होते ते तुम्हीच आज परत घेतले आहे। हे प्रभू, तुम्हाला विष्णूच्या रूपात मी ओळखले आहे म्हणून आज माझा जन्म सफल झाला आहे। ब्रह्मदेव इत्यादींना तुम्ही अप्राप्य आहात आणि प्रकृतीच्या पलीकडे आहात असे मानले जाते। अज्ञानामुळे निर्माण होणारे जन्म इत्यादी सहा विकार तुमच्या ठिकाणी नाहीत। तुम्ही गमन इत्यादीने रहित, विकाराने रहित आणि पूर्ण आहात। अहो आश्चर्य, पाण्यापासून पाण्यावर जसा फेसाचा समूह, अग्नीपासून अग्नीवर जसा धूर उत्पन्न होतो आणि त्यालाच झाकून टाकतो, त्याप्रमाणे तुमच्याच आधाराने असणारी माया तुम्हाला विषय करून नाना प्रकारचे विचित्र कार्य निर्माण करते आणि तुमच्या खऱ्या स्वरूपाला झाकते। जोपर्यंत माणसे मायेने झाकलेली असतात तोपर्यंत ती तुम्हाला जाणत नाहीत। अविवेकामुळे उत्पन्न झालेली ही अविद्या विद्येला विरोधी आहे। जोपर्यंत विचार केला जात नाही तोपर्यंत ती अविद्या टिकून राहते। अविद्येने निर्माण झालेल्या देह इत्यादींच्या संघातामध्ये प्रतिबिंबित झालेल्या चित्तशक्तीला या जीवलोकात जीव असे म्हटले जाते। जोपर्यंत हा जीव मन, प्राण, बुद्धी इत्यादींच्याबद्दल अभिमान धारण करतो तोपर्यंत तो कर्तृत्व, भोक्तृत्व, सुख दुःख इत्यादी भोगतो। वास्तविक पाहता आत्म्याला जन्म मरण इत्यादी संसार कोणत्याही अवस्थेत असत नाही आणि बुद्धी ही अविद्येचे कार्य असल्यामुळे तिच्या ठिकाणी सुद्धा ज्ञानशक्ती असत नाही। अविवेकाने ते दोन्ही एकत्र करून मी संसारी आहे असे मानून जीव कर्मे करण्यास प्रवृत्त। पाणी आणि अग्नी यांचा संयोग झाला असता ज्याप्रमाणे पाण्यात उष्णता येते आणि अग्नी शांत होतो, त्याप्रमाणे जड बुद्धीचा चेतन आत्म्याशी संयोग झाला असताना बुद्धीमध्ये चेतना येते आणि चेतन आत्म्याचा जड बुद्धीशी संयोग झाला असताना त्या चेतन आत्म्याच्या ठिकाणी कर्तृत्व, भोक्तृत्व इत्यादी जडत्व प्रकट होते। हे रामा, जोपर्यंत मनुष्य तुमच्या चरणकमळी स्थित भक्तांच्या संगतीचे सौख्य निरंतर प्राप्त करून घेत नाही तोपर्यंत तो संसारातील दुःख समूहातून सुटत नाही। जेव्हा तुमच्या भक्तांच्या संगतीने प्राप्त झालेल्या भक्तीमुळे मनुष्य तुमची उपासना करतो तेव्हा तुमची माया हळूहळू निघून जाऊन ती क्षीण होऊन जाते। मग त्या साधकाला तुमच्या ज्ञानाने संपन्न अशा सद्गुरूची प्राप्ती होते आणि त्या सद्गुरुदेवाकडून महावाक्याचे ज्ञान मिळाल्यावर तो तुमच्या कृपेने मुक्त होतो। म्हणून तुमच्या भक्तीने रहित अशा पुरुषांना शेकडो कोटी कल्पांमध्ये सुद्धा मुक्ती मिळणे अथवा ब्रह्मज्ञान प्राप्त होणे हे संभवनीय नाही आणि म्हणून त्यांना वास्तविक सुख प्राप्त होणे हे सुद्धा संभवनीय नाही। म्हणून तुमच्या चरणयुगुलावर माझी जन्मोजन्मी भक्ती असू दे, तसेच तुमच्या भक्ताची संगती मला मिळू दे, कारण या दोन्ही साधनांनी अविद्या नष्ट होते। जगात तुमच्या भक्तीमध्ये तत्पर आणि भगवत धर्मरूपी अमृताचा वर्षाव करणारे तुमचे भक्त हे संपूर्ण जगाला पवित्र करतात, मग त्यांच्या स्वतःच्या कुळात उत्पन्न झालेल्या माणसाविषयी काय सांगावे। हे जगन्नाथा, तुम्हाला नमस्कार असो। हे भक्तिभावना, तुम्हाला नमस्कार असो। हे करुणामया, हे अनंता, तुम्हाला नमस्कार असो। हे रामचंद्रा, तुम्हाला नमस्कार असो। हे देवा, पुण्य लोकांच्या प्राप्तीसाठी जे काही पुण्यकर्म मी केले आहे ते सर्व तुमच्या बाणांचे लक्ष होऊ दे। हे रामा, तुम्हाला नमस्कार असो। तेव्हा करुणामयला भगवान श्री रामचंद्राने प्रसन्न होऊन म्हटले, अरे ब्राह्मणा, मी तुमच्यावर प्रसन्न आहे। तुमच्या मनात ज्या ज्या इच्छा आहेत त्या सर्व इच्छा मी पूर्ण करेन, या बाबतीत तुम्ही मुळीच संशय धरू नका। तेव्हा आनंदित मनाने परशुराम श्रीरामांना म्हणाले, हे मधुसूदना रामा, जर तुमची माझ्यावर कृपा असेल तर मला सदा तुमच्या भक्तांची संगती प्राप्त हो आणि तुमच्या चरणकमळावर माझी सुदृढ भक्ती असू दे। तसेच एखादा पुरुष भक्तिरहित असून सुद्धा तो जर या स्तोत्राचे पठण करेल तर त्याला सर्वदा तुमची भक्ती प्राप्त हो, तसेच त्याला ज्ञान प्राप्त हो आणि त्याला अंतकाळी तुमची स्मृती राहो। त्यानंतर असेच होऊ दे असे रघुनाथाने म्हटल्यावर परशुरामाने श्रीरामांना प्रदक्षिणा घालून त्यांना नमस्कार केला आणि त्यांच्याकडून सन्मानित झाल्यावर त्यांच्याच आज्ञेने ते महेंद्र पर्वताकडे निघून गेले। श्रीराम जणू मृत्यूमुखातून परत आले असे समजून राजा दशरथाने अत्यंत हर्षाने रामांना वारंवार आलिंगन दिले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। त्यानंतर स्वस्थ चित्त झालेले दशरथ आनंदित मनाने अयोध्या नगरीला गेले. तेथे पोहोचल्यावर राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे आपापल्या भार्यांसह आपापल्या महालात देवाप्रमाणे रमू लागले. ज्याप्रमाणे वैकुंठ लोकात भगवान विष्णू लक्ष्मीसह रमतात, त्याप्रमाणेच आपल्या मातापित्यांचा आनंद वाढवीत श्रीरामचंद्र सीतेसह रमू लागले. काही काळानंतर युधाजित नावाचा कैकईचा भाऊ भरताचा मामा हा प्रेमाने भरताला आपल्या राज्यात नेण्यासाठी आला. शत्रूचे दमन करणाऱ्या महाराज दशरथाने प्रेमपूर्वक युधाजिताचा सत्कार करून भरत आणि शत्रुघ्न या दोघांना त्यांच्याबरोबर पाठवून दिले. इकडे ज्याप्रमाणे देवांची माता अदिती ही पुरोमपुत्री शची आणि इंद्र यासह शोभते, त्याप्रमाणे राम आणि सीता यांच्यासह देवी कौसल्या शोभत होती. ज्यांच्या गुणांचे समूह ब्रह्मदेव इत्यादी सर्व लोकपालामध्ये प्रसिद्ध आहेत, ज्यांची कीर्ती सर्व लोकांमध्ये गायली जात आहे, जे सर्व माणसांच्या आनंद समूहाची मूर्ती आहेत, जे नित्य शोभाधाम आहेत, जे निर्विकार आणि अनंत वैभवाने युक्त आहेत आणि जे सदा मायातीत असून सुद्धा मायेच्या कार्याचे अनुसरण करीत असल्यामुळे नेहमी सामान्य माणसाप्रमाणे प्रतीत होतात, असे ते सर्वांचे स्वामी देव भगवान राम हे सीतेसह अयोध्यानगरीत राहू लागले. इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे बालकांडे सप्तम स्वर्ग समाप्त. बालकांड समाप्त.